पुस्तकाचे नाव श्याम, लेखक साने गुरुजी, वाचक माधवराव वाबळे, कथा नववी, फिरून पुणे। मी मुंबईस पळून आलो। पुण्याला मामांकडे मी सुखरूप आहे अशी तार करण्यात आली। मी मुंबईस जवळजवळ एक आठवडाभर होतो। प्रथम एक दिवस मी घरातून कोठेच बाहेर गेलो नाही, परंतु दुसऱ्या दिवसापासून मी गॅलरीत खेळू लागलो। घरात थोडा अभ्यासही करीत होतो, नवनीत वाचित असे, धाकटे मामा थोडे थोडे शिकवित, असा अनिश्चित कार्यक्रम चालला होता। परंतु अनिश्चित किती दिवस चालणार? पुण्याच्या मामांचे धाकट्या मामास पत्र आले, श्याम का गेला, काय झाले वगैरे कारणे त्यांनी विचारली होती। धाकट्या मामांनी ते पत्र मला दाखविले। ते म्हणाले, या पत्राचे उत्तर तू लिही व पाठवून दे, हे तुला कोरे पाकिट देऊन ठेवतो, पत्ता लिहिशील ना? मी हो म्हटले। मामा कचेरीत निघून गेले। ते आता पोस्टात होते, डोंगरीच्या शाळेत नव्हते। मी माझे पत्र लिहू लागलो, सर्व कारण परंपरा लिहिली, मामीबद्दल लिहिले, मामांच्या रागीट शिकवण्याबद्दलही लिहिले, वडिलांच्या कैदेबद्दलही लिहिले। केवढे थोरले पत्र मी लिहिले! ते पत्र दोनदा वाचून पाहिले, शेवटी ते मी पोस्टात टाकले। मामींबद्दल मामांना लिहिणे योग्य नव्हते, सासरच्या माणसांची मामी निंदा करते वगैरे मी लिहिले होते। आज मला त्याचे वाईट वाटत आहे, परंतु त्या वयात मला एवढे कुठून समजणार? बुद्धीचा पोच त्यावेळेस नव्हता। मामांनीही पत्र पोस्टात टाक असे सांगितले होते। तू लिहून ठेव, मी वाचून पाहीन असे सांगितले असते तर त्यांनी वाचून काय योग्य काय अयोग्य ते मला समजावून सांगितले असते। परंतु ते वाचणार असते तर मी मोकळेपणाने लिहिलेच नसते। माझ्यावर दडपण टाकण्याची त्यांची इच्छा नव्हती। त्यांनी मला स्वातंत्र्य दिले, त्या स्वातंत्र्याचा मीच संयमपूर्वक उपयोग केला पाहिजे होता। जो संयम पाळील त्याला स्वातंत्र्य शोभेल। स्वातंत्र्येच्छू माणसाने संयमी असले पाहिजे। माझे पत्र तर पुण्यास गेले, बाण तर सुटला, बोललेला शब्द सोडलेला बाण परत काय येतो? मामांच्या हाती पत्र पडले, मामा मामीला रागे भरले, शेवटी मामांचे पुण्याहून पत्र आले, श्यामची इच्छा असेल तर त्याला परत येऊ दे, मला आनंद होईल, परंतु येण्यास फारच असंतुष्ट असेल तर न आलेला बरा, असे त्यांनी लिहिले होते। मुंबईच्या मामांनी उपदेश केला। मी आलो त्या रात्री त्यांनी रागाने दोन कांशिला भडकवल्या होत्या, त्याचे त्यांना वाईट वाटत होते। ते माझ्या पाठीवर हात फिरून म्हणाले, श्याम बाळ परत जा, असे करून कसे चालेल? अप्पा रागीट आहेत, परंतु हृदय स्फटिकासारखे निर्मळ आहे, तो पराकाष्ठेचा उदार आहे, तो सकुताईस गजाननास व तुला शिकवण्यास तयार आहे। आजच्या काळात कोणी कुणाच्या उपयोगी पडेल का? अप्पासारखा भाऊ आम्हास मिळणार नाही व असा थोर मामा तुम्हाला मिळणे कठीण। अप्पा देवाचा भक्त आहे, दत्तासमोर एक तारीवर भजन करता करता तो असुरू ढाळतो, देवाचा भक्त का वाईट असतो? अप्पाजवळ शिक, अप्पासारखा बहुश्रुत व बुद्धिमान मनुष्य मी अद्याप पाहिला नाही। त्याच्याजवळ खूप शिक, संस्कृत वाच, पुढे शिष्यवृत्ती मिळव, जा परत पुण्यात जा, रडू नकोस। मी त्या दिवशी मारले म्हणून का रडतोस? श्याम, अरे प्रेम करतो तोच कधी कधी मारतोही, जो प्रेम करतो त्याला एखाद्या वेळेला मारण्याचाही अधिकार आहे। तुला मी मारले, परंतु तू झोपलास? तुला मारणाऱ्या या मामास मात्र त्या रात्री झोप आली नाही, त्यावेळेस तुझ्या पळून येण्यास मी उत्तेजन देणे योग्य झाले नसते, मामा सांगत होते। श्याम ऐकत होता। शेवटी माझी पुन्हा तयारी झाली। निघताना मला वाईट वाटले, एक प्रकारची लाज, अपमान अनेक भावना मनात उसळल्या होत्या। शेवटी सर्वांना नमस्कार करून मी निघालो। मामांनी मला गाडीत बसून दिले, बरोबर 8 आण्याचे पैसे दिले, गाडी निघाली। मी तर रडू लागलोच, परंतु धीर गंभीर मामाही रुमाल डोळ्यास लावला। मी पुन्हा पुण्यात जाणार, पुन्हा तोच कंटाळवाणा जीवनक्रम, परंतु काय करणार। माझ्या बल मनाला जितका विचार करता येणे शक्य होते तितका मी करीत होतो। इतक्यात ठाण्याची आठवण झाली। माधव दिव्य ताऱ्याप्रमाणे माझ्या जीवनात क्षणभर चमकून निघून गेलेला माधुर्य सागर माधव भेटेल का पुन्हा? तो कसला पुन्हा भेटतो? माधव म्हणजे वारा, माधव म्हणजे मुसाफरी करणारा मेघ। तो हिमालयाजवळ आहे का रामेश्वराजवळ आहे कोणास ठावे? कुठेही असला तरी अभागी श्यामना तो हसवीत असेल। माधव, तुझ्यासारखा जीवनदायी जीवाची सर्वत्रच जरुरी आहे। जा, सर्वत्र जा, दुःख संताप दूर कर, क्लेश चिंता कमी कर। ठाणे स्टेशनवर कोण कोण चढतात हे मी टक लावून पाहिले। माधव दिसला नाही, मी हृमुसला झालो। माधव भेटता तर न जाणो कदाचित श्याम कायमचा त्याच्याबरोबर जाता। श्यामचे जीवन आजच्यापेक्षा निराळे झाले असते, आजच्यापेक्षा पवित्रतम मधुरतम सुंदरतम झाले असते, परंतु कोणी सांगावे? माझ्या जीवनाची मला काळजी आहे त्यापेक्षा हे जीवनधन मला देणाऱ्या त्या परम श्रीमंताला, त्या प्रभूला, त्याची अधिक काळजी आहे। माझ्या जीवनाकडे त्याचेही डोळे आहेत। मी पुण्यास आलो, वाटेत काहीही खाल्ले नाही, खाण्याची त्या दिवशी इच्छाच झाली नाही। पुणे स्टेशनवर आलो, टांगा करून घरी गेलो। लाजत मान खाली घालून मी वाड्यात शिरलो। श्याम आला, श्याम आला, सारी म्हणाली। माझा भाऊ घरी होता, क्षणभर कोणीही कोणाशी बोललो नाही। मी दादाला म्हटले, दादा या श्यामवर रागू नका, मला सर्वांनी क्षमा करावी। दादा म्हणाला, या गोष्टीचा आम्ही कोणी उल्लेख करणार नाही, जसे काही झालेच नाही असे समजून वागण्याचे आम्ही ठरविले आहे। मी घरात गेलो, मामी बोलली नाही। आईशीने मला पाहताच हास्य केले, तिने मला ओळखले, मी तिला चिमटे तरी खेळवीत असे। ऐशीला घेऊन लगेच झोपाळ्यावर जाऊन बसलो। झोपाळ्यावर माधवाने शिकवलेले चरण मी गुणगुणत होतो। प्रेमाचे भरले वारे, भाऊ ये झाले सारे, प्रेमाचे भरले। प्रथम प्रथम वाड्यातील मुझे माझी थट्टा करीत असत। श्यामला बोलू नका रे, श्याम नाही तर पळून जाईल व आपल्यावर येईल रे, असे मला पाहून बोलत असत, मला खेळावयाच घेत नसत। जर म्हणाले, श्यामला खेळावायला घ्या, तो पा तेथे उभा आहे, तर दुसरा कोणी म्हणे, नको रे बाप्पा, वेटी लागली तर श्याम साताऱ्यास निघून जाईल। परंतु हळूहळू ही थट्टा मस्करी असताच गेली, वातावरण निर्माण झाले, मी मुलात मिसळू लागलो। मी अभ्यासही चांगला करू लागलो, मामांनाही समाधान वाटले। श्याम पळून आला पण पूर्वीपेक्षा सुधारला, असे आपल्या मित्रांजवळ म्हणाले। अरबी भाषेतील सुरसकथा वगैरे गोष्टींची पुस्तकेही वाचावयास मिळाली। दुपारच्या वेळेस गप्पा मारणाऱ्या वाड्यातील बायकात मी भारत भागवतातील भक्तिविजय, जैमिनी, अश्वमेघातील गोष्टी सांगू लागलो। बायका माझे कौतुक करीत, श्याम तुला रे किती माहिती, वाचलेस तरी एवढे कोठे, असे त्या मला विचारीत। एखाद्या वेळेस भक्तिविजयातील पाठ केलेले धावे मी म्हणत असे, त्या मूळच्या ओव्या मी माझ्या ओव्याही भरीस घालीत असे। द्रौपदी लज्जा निवारणा, पांडव रक्षका मनमोहना, गोपी जन्मा नसरंजना, पावे आता सत्वर, गजेंद्राची ऐकून करुणा, सत्वर पावलासी जगज्जीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आता सत्वर, अनाथनाथा रुक्मिणीवरा, भीमातीर वास विहारा, जगद्वंद्या जगद्दुद्धारा, पावे आता सत्वर, असे ते गोड धावे मी म्हणत असे। वाड्यातील म्हाताऱ्या देवदेव करणाऱ्या बायकांना हे सारे आवडे. श्यामचे महत्व वाढू लागले. तो सर्वांस प्रिय वाटू लागला. आमच्या वाड्यातील मालकांच्या घरात श्री साम्राज्य होते. निरनिराळ्या बायकांचे जमा खर्च तोंडी असत. त्या सावकार्या करीत. श्यामजवळ हिशेबाची पंचराशिके सरळ व्याजाची उदाहरणे यावयाची. दुपारच्या वेळेस मी झोपाळ्यावर बसलो म्हणजे ही कामे मला करावी लागत. परंतु त्या श्री साम्राज्यातील एका सासूरवासिनीचे जे काम मला करावे लागे ते सर्वात पवित्र काम होते. तिचे तेथे हाल होत. माहेरी ती सर्वांची लाडकी होती. माहेरी तिचे आईबाप नव्हते. तिच्या आजोबांनी तिला वाढविले होते. लहानाचे मोठे केले होते. ती मला म्हणायची, श्याम, घडी घडी मला माहेरची आठवण येते. माझे आजोबा मला माणकी म्हणत, हिरी म्हणतात, सोनी म्हणतात. माझ्या माणकीला कोणत्या नावाने तरी हाक मारू असे ते हसत रडत विचारतात. मी का श्याम आता लहान आहे, 18 वर्षाची झाले, तरी माहेरी गेले म्हणजे आजोबा म्हणतात, माणके त्या रंगीत पाटावर बस हो, तू किती मोठी झालीस, उद्या 4 मुलाबाळांची आई झालीस तरी मला तू लहानच वाटणार, बस त्या पाटावर. आजोबा जवळ का लाजायचे, वेडी कुठली. श्याम, आजोबांचे माझ्यावर किती प्रेम, परंतु येथे नरक आहे रे दुसरा, खरोखरच वनवास आहे हा. येथे बोलू कोणाजवळ, सांगू कोणाजवळ. एक तू आहेस श्याम, मला भाऊ नाही. तूच येथला भाऊ, बोलावयाला येऊन जाऊन तूच एक आहेस. मित्रांनो, त्यावेळेस मी लहान होतो, परंतु माणकताईचे सारे शब्द मला आठवत आहेत. दुःखितांच्या कहाण्या कोण विसरेल. दुःखितांचे पीडितांचे अर्थ स्वर कोणाच्या कानात घुमत राहणार नाहीत. माणकची शोक कथा जळजळीत निखाऱ्याप्रमाणे माझ्या हृदयात कायमची लिहिली गेली आहे. त्या कथेतील भयान निराधार संसारात हा छोटा श्याम, हाच काय तो तिचा आधार. हा श्याम लहान आहे, त्याला स्त्रियांच्या वेदना काय कळतील, माझ्या हृदयातील अनंत यातना कशा समजतील याचा विचार माणकताई कधी करीत नसे. बुडत्याला काडीचाही आधार वाटतो. माणकताई या श्यामजवळ साऱ्या कथा येऊन सांगी. मी तिचा विश्वस्त भाऊ होतो. साऱ्या हृदयाच्या जखमा ती श्यामला येऊन दाखवी. एके दिवशी ती म्हणाली, श्याम, काय रे तुला सांगू, काल मला हे असे म्हणत तुझे नाकच कापून टाकतो. तुझे नाक चपटे आहे, मला तुझे नाक पाहवत नाही. 3-3 कात्री घेऊन धावत व म्हणत, छाटू का उडू नाकाची बोंडी. श्याम, मला पुष्कळदा पडसे होते. तर म्हणतात की तू घाणेरडी आहेस, शेमडाने भरलेले तुझे सदोदित नाक. मी रे काय करू, नळावर धुण्याच्या मोठा धुवाव्यात मला लहानपणी आजोबा किती जपायचे, पाण्यात वावरू देत नसत, त्यामुळे पाण्यात वावरून मला पडसे झाले. माझा काय उपाय, म्हणून का नाक कापून टाकीन, यांनी म्हणावे. लग्न तरी कशाला रे यांनी केले. मी काय यांना दिसले नव्हते, परंतु पैसे पाहून त्यांनी मला केले पसंत. केव्हाही माहेरी गेले तर आजोबा काही ना काहीतरी मला नवीन दागिना करतात. यांच्याच घरात तो येतो आहे, यासाठी तर त्यांनी मला जिवंत ठेवले आहे. माहेरची इष्टे तिकडे आणण्यासाठी मी जिवंत तर पाहिजे ना, नाहीतर त्यांनी मला कधीच मारून टाकले असते. गिधाडे आहेत मेली सारी, बोलू नये मी, पण बोलते तर ते खोटे का आहे. माझे नुसते धिंडवडे चालवले आहेत त्यांनी. माणकला छळावयाच्या निरनिराळ्या युक्त्या तिचा नवरा युजी. एके दिवशी संध्याकाळी एकदम आपले 4-5 गले लठ्ठ मित्र घेऊन तो आला व माणकला म्हणाला, आत्ताच्या आत्ता आम्हाला पिठले भाकरी वाढ. माणकने चूल पेटवली, पिठले केले, भाकऱ्या वाजल्या, परंतु त्या मंडळींनी माणकची सत्व परीक्षा चालवली होती. कितीही भाकऱ्या वाजल्या तरी त्यांची पोटी भरत नात. जवळजवळ 9 वाजेपर्यंत तो प्रकार चालला. चुलीजवळ भाकऱ्या भाजून भाजून बिचारी माणक घामाघूम झाली. शेवटी चला उठा, आता येथे काही पोट भरायची नाहीत, असा वारमी घाव मारून मिस्किलपणे हसत ते भारत मातेचे सुपुत्र हात धुवायला सुटले. लांडग्याच्या हातातून हरणी सुटली एकदाची, इतकेही करून तिचे सत्व गेले ते गेले. गरीब बिचारी माणक, एके दिवशी तर माणकने फारच किळसवाणी गोष्ट सांगितली. ती म्हणाली, श्याम, अरे हल्ली ते शौचाला संडासात जातच नाहीत, वरती तिसऱ्या मजल्यावर शौचास बसतात, म्हणतात काढ सारे. काय रे हा श्याम छेळ, काय रे असे मला छळतात, मला यांनी नीट वागवावे म्हणून यांना आजोबा नेहमी काही ना काही देत असतात. तो यांचा तऱ्हेवाईकपणा व छळवादीपणा वाढतच आहे. निमूटपणे तो नरक मी भरीत असते. मुलाची वेटुळी आई नाही का काढीत, मग मुलाच्या बापाची काढली तर काय झाले असे मनात येते. पण श्याम, अरे आजारी वगैरे असते तर नाही का मी करणार, परंतु काही होत तर नाही असे कसे करतात, केवळ छळावायचे दुसरे काय. माणकताईचा त्या दिवसाचा चेहरा मी कधी विसरणे शक्य नाही. मुलाची वेटोळी नाही का माता काढी, मग मुलाच्या पिताची काढी म्हणून काय झाले, केवढा उदार विचार तिच्या मनात येऊन गेला. खरोखरच कधी कधी पत्नीला पतीची आई व्हावे लागते, पतीला सांभाळावे लागते. परंतु माणक का फार मोठी होती, 17-18 वर्षाची होती, किती यमयातना तिने भोगाव्या. देवाने तिच्या पतीला धडधाकड शरीर दिले होते, मजबूत पाय दिले होते, परंतु पायांनी संडासापर्यंत चालत जाण्याची तस्ती तो भलागुरस्त घेत नसे. सत्तेची दासी मिळाली आहे, मग शक्य तो पायांना का त्रास द्यावा असे तो नराधम मनात म्हणे. मनात कशाला मानक जवळ उघड उघड निर्लज्जपणे म्हणे. असे हे मानव जातीचे मासले पाहिले म्हणजे किती संताप येतो. परंतु मानकवर अपरंपार प्रेम करणारा तिचा आजोबा त्या गोष्टीस तोंड देऊ शकला नाही. त्याने मानकला सासरी का पाठवावे, नाही पाठवीत त्या नरकात असे स्वच्छ व स्पष्ट त्याने का सांगितले नाही. लोक लज्जा अब्रू या शब्दांना तो भीत असे. मानकच्या प्राणापेक्षा रूढींची अब्रू त्याला मोलवान होती. समाज बंडखोर झाल्याशिवाय ही अनंत आपत्ती दूर कशी होणार. हे बंड स्त्रियांनीच केले पाहिजे व आपले सत्व सिद्ध केले पाहिजे. त्या मानकच्या गोष्टी आठवून आजही शोक संतापानं माझं हृदय जळत आहे. लहानपणी मला वाटे मानकच्या नवऱ्याच्या नाकावर दगड मारावा. तो एखादे वेळेस झोपाळ्यावर निजलेला दिसला तर त्याच्या नाकावर बुक्की मारून पळून जावे. पण दुबळ्या भेकड श्यामला धैर्य झाले नाही. दुःख ओकला ओकत मानक माझ्याजवळ रडू लागली, म्हणजे मलाही रडू आल्याशिवाय राहत नसे. ते माझे अश्रूच मानकच्या मर्मांतिक जखमात काय मलम लावित असतील ते खरे. मानक मला माहेरी पत्र लिहावयास सांगायची. तिची पत्रे मीच पोस्टात नेऊन टाकीत असे. पत्रामध्ये सासरच्या हाल अपेष्टांचे वर्णन ती करीत नसे. मोघम मोघम लिहावायची. माहेरच्या गोड प्रेम आठवणीच ती पत्रे भरलेली असत. मानकचा श्याम हा बाल लेखक होता. मानक सांगावायची व तो लिहावायचा. आजोबा, तुमची मानक लहानच का नाही हो. मी कायमची लहान राहिले असते तर तुमच्या कुशीत कायमची झोपले असते, तुमच्या ताटात जेवले असते व प्रेमाने आणि लाडकपणे तुमच्या तोंडात घास भरविला असता. खरेच मी का बरे वाढले, का मोठी झाले, आणि जरा मोठी होताच तुम्ही का बरे मला घरातून काढून दिले. तुम्हाला माझा कंटाळा आला का? आई बाबा लहानपणी गेले, आजोबा तुम्हीच माझे सारे केलेत, किती दिवस या पोरीचे करायचे, झाली आता मोठी, जाऊ द्या शास्त्री, असे का तुमच्या मनात आले. आजोबा, मी मोठी झाले तरी तुमची सेवा केली असती, तुमचा सदरा मी धुतला असता, तुमचे पाणी पिण्याचे भांडे मी लख घासून ठेवले असते, परंतु तुमच्या उभेला राहिले असते. येथे माझा जीव गुदमरतो, येथे मी मेल्यासारखी जगते आजोबा. परंतु हे सारे तुम्हाला का लिहू, तुमचे हृदय का पोळू? पण तुम्हाला न लिहू तर कोणाला लिहू? कोणाजवळ मन मोकळे करू? कोण आहे मायेचे तुमच्या या लाडक्या माणकला? एक तुम्ही, तुम्ही, तुम्ही अशा अर्थाची ती पत्रे असायची. माणकला साधारण लिहिता वाचता येत असे, परंतु पत्र भराभर तिला लिहिता आले नसते. कसा तरी वेळ काढून पत्र लिहावयाचे. मी लहान होतो तरी भराभर लिहित असे. लहानपणी पहाटे उठून कित्ते गिरवल्यामुळे माझे अक्षरी बऱ्यापैकी होते. माणकला एखादे वेळेस मला घरात पेरूच्या दोन फुडी मिळाल्या तर ती त्या बालमित्राला विसरत नसे. या पत्रलेखकास ती त्या अणू द्यावायची. माणक मला एक सूचना नेहमी द्यावायची. श्याम, मी तुझ्याजवळ सांगते हे, कोणाजवळ सांगू नकोस हो, कोणाजवळ बोलू नकोस हो. आज माणक जिवंत नाही. तिचे कष्टमय जीवन फार दिवस राहणे शक्यच नव्हते. मी त्यावेळेला पुण्यात नव्हतो, कारण माणकला आधार द्यावयास श्याम पुण्यास फार दिवस राहिलाच नाही. पुण्याहून लवकरच तो कोकणात जावायचा होता. कोकणातच त्याची आणखी 4 वर्षे जावायची होती. माणकच्या त्या हालअपेष्टा आज मी माझ्या हृदयातून बाहेर प्रकट केल्या. भारतीय स्त्रियांची अजूनही कशी केविलवाणी स्थिती आहे ते तुमच्या ध्यानात यावे म्हणून मी हे सांगितले. ज्या माणकने हे सारे सहन केले तिला शतशः भक्तिमय प्रणाम करण्यापलीकडे मी दुसरे काय करू शकतो.